chinimandi.com podcast. पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊसाचे गाळप सुरू होईल. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांत पुढच्या महिन्यापासून ऊसाचे गाळप सुरू करतील आणि गाळपामधील विलंबासाठी कारखान्यांवर दंड लावला जाईल. अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मूल्य देखरेख समितीला सांगितले की पंजाबमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऊसाचे गाळप सुरू होईल, ज्यामुळे ऊसाचे वेळेवर गाळप येण्यात गती येईल. सिंधमध्ये नोव्हेंबरच्या मध्यात गाळप सुरू होईल. बैठकीमध्ये सांगितले की ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान TCP 151,700 टन साखरेची आयात करेल. पाकिस्तानमध्ये 4 नोव्हेंबर पर्यंत 445,000 टन खासगी डॉलर स्टॉक उपलब्ध आहे, तर सिंध ऊस आयुक्तांनी 565,000 टन साखरेच्या एकूण स्टॉकची सूचना दिली आहे. विशेष सचिवांनी सांगितले की आवश्यक वस्तूंची होलसेल आणि रिटेल किमतीमधील आंतर प्रांतांसाठी एक गंभीर आव्हान बनले आहे. सचिवांनी प्रांतीय सरकारकडून मूलभूत वस्तूंमध्ये अनुचित लाभ मार्जिनची तपासणी करण्यासाठी सुधारात्मक उपाय करण्याचा आग्रह केला. त्यांनी सांगितले की प्रांतीय सरकारला दरातील असमानता दूर करून सक्रिय भूमिका निभावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने बाजार समितीला सहकार्य करावे. सचिवांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले की ते टोमॅटो, आले, गहू आणि साखर सारख्या आवश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे.